नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हांचे पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड जाली. गोंयांत आवाजाचे उल्लंघन केल्यार गोंय राज्य प्रदुशण नियंत्रण मंडळ 1,00,000 रुपया मेरेन दंड घालतले. विद्यार्थी विज्ञान मंथन म्हळ्यार व्हीव्हीएम गोवा राज्य पांवड्यावेले शिबीर 2026 बामोळीच्या केबी हेडगडेबार उच्च माध्यमिक विद्यालयात संपन्न झाले. आगामी सिनियर बायलां एका दिसाच्या करंडक क्रिकेट सर्ती खातीर गोंयचो 17 सदस्यीय पंगड जाहीर केला. आता पुराय खबरो. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हांचे पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड जाली. भाजपाचे राष्ट्रीय वेंचणूक अधिकारी डॉ के लक्ष्मण हांणी नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात नबीन हांचे नियुक्तीची घोषणा केली. ह्या पदा खातीर फक्त तांचे नाव प्रस्तावीत केल्ल्यान नबीन हांची बिनविरोध निवड जाली. डॉ के लक्ष्मण हांणी म्हायती दिली की नितीन नबीन हांच्या वटेन 37 नामांकनां प्राप्त जालीं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह तसेच राजनाथ सिंह जेपी नड्डा आणि नितीन गडकरी हांणी नबीन हांचो भोवमान केलो. ह्यावेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबी दितना म्हळे,
नितीन जी खुद भी एक प्रकार से मिलेनियल है, वो उस जनरेशन से है जिसने भारत में बड़े आर्थिक सामाजिक और टेक्नोलॉजिकल परिवर्तन होते देखे हैं. वो उस जनरेशन से है जिसने बचपन में रेडियो से सूचनाएं पाई और आज एआई के भी एक्टिव यूजर है.
मोदी हांणी म्हळें की नबीन हे भाजपाचे दायज मुखार व्हरतले. नवनियुक्त भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष हे त्या पिळगेंतले आसात जांणी देशांत व्हड आर्थिक सामाजीक आनी तांत्रीक परिवर्तन पळयलां. नबीन हांचे कडेन तरुणायेची उर्जा आनी संघटनात्मक कामाचो व्यापक अणभव आसा जो पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्या खातीर खूप फायदेशीर थारतलो अशें ते उलयले. भाजपा वेलो लोकांचो विश्वास सतत बळकट जाता अशें मोदींनी अधोरेखीत केले. फाटल्या 11 वर्सांत पक्षान जनतेचो विश्वास संपादन करपाचो उल्लेखनीय प्रवास केला. जनतेची सेवा ही सदांच पक्षाची सर्वोच्च प्राथमिकता उरल्या अशें तांणी अधोरेखीत केले.
जनता जनार्दन की सेवा ये हमारे लिए हमेशा सर्वोपरि रही. हमने सत्ता को सुख का नहीं बल्कि सेवा का माध्यम बनाया है. इसलिए भाजपा पर जनता का विश्वास निरंतर मजबूत होता गया. अगर बीते 11 वर्षों की ही बात करें तो भाजपा की यात्रा जन विश्वास अर्जित करने की अद्भुत यात्रा रही है.
गोयंत आवाजाचे उल्लंघन केल्यार गोय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ 1,00,000 रुपया मेरेन दंड घालतले. आवाजाच्या नेमाचे उल्लंघन केल्यार गोय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळान खर ख्यास्त जाहीर केल्या. जाल्यार 20,000 ते 1,00,000 रुपया मेरेन दंड भरचो पडटलो. 15 अधिसूचीत दीस सोडल्यार रातच्या 10 वरां उपरांत संगीत वाजोवपाक फावना. आवाजाच्यो कागाळी 8956487938 ह्या नंबराचेर 24/7 कळोवपाक मेळटात. आनी हे विशीं कारवाय करीत रोखडेच पुलीस आनी उपजिल्लोधिकारी मंडळ धाडटात. तशेंच डेसिमल मर्यादा सोडल्यार कांय कारवाई जातली. 38 हॉटस्पॉटांचेर ऑनलायन निरीक्षण सक्रीय आसा आनी परत परत हो नेम मोडप्यांक 1,00,000 रुपया मेरेन दंड वा त्या आस्थापनाचो परवानो निलंबीत करपाक मेळटा अशी माहिती आयज गोंय राज्य प्रदूशण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ लॅविन्सन स्टी मार्टिन्स हांणी दिल्या. लग्नातल्या संगीताचे 10 वरां मेरेन थांबपाक जाय. कायदो स्पश्ट आसा आनी पाळपाक जाय हाचेर भर दिवचो अशें तांणी ह्या वेळार म्हळां. गोंय राज्य प्रदूशण नियंत्रण मंडळ कोळसो हाताळणी आनी बंदराच्या कार्यावळीक लागून वास्कोत पीएम पातळी खूप वाडटा. वाहनातल्यान भायर सरपी उत्सर्जन, रस्त्यावेलो धुल्ल, जैवद्रव्य आनी दर्यातले एरोसॉल हाचोय वांटो आसा. तज्ञांनी बरे तरेन निरीक्षण आनी धुल्ल नियंत्रणाचे उपाय करपाची शिफारस केल्या अशी माहिती मुखार लॅविन्सन मार्टिन्स हांणी पणजेंत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत दिली. नार्वे हांगाच्या घाट आरतीच्या विकासा खातीर वर्क ऑर्डर जारी केल्या. ही घाट आरती हरिद्वार, वाराणसी आनी नाशिक सारकिल्ल्या न्हंयच्या मुखामळाच्या प्रतिकात्मक धर्मीक थळां सारकिल्ल्या भक्तांक, यात्रेकरूंक आनी पर्यटकांक आकर्षित करपी मुखेल आकर्षण म्हणून काम करतली अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. 29 मे 2026 मेरेन काम पुराय जातले अशी माहिती हालींच जाल्ल्या शिंयाळी अधिवेशनाच्या प्रस्नाक लेखी जाप दितना मंत्री रोहन खंवटे हांणी दिली. गोंयांत अध्यात्मीक पर्यटन वाडोवपाच्या नदरेंतल्यान राज्य सरकार काम करता. हातूंत वेगवेगळ्या धार्मीक थळांची सोबितीकरण, नुतनीकरण तशेंच पोरणी धार्मीक थळां जी अजून एक्सप्लोर जावंक ना ती उजवाडा काडपाच्या फाटभुंयेर अध्यात्मीक पर्यटनाक गोंय सरकार चालना दिता. घाट आरती खातीर साधन सुविधा उभारतना तातूंत पुजा मंडप, आरती खातीर खासा सुवात, भाविकांक बसपाक सुवात तशेंच नौकानयन, तिकीट काउंटर, कॅफेटेरिया, पर्यटन म्हायती केंद्र, फ्लोटींग जेटी, ल्हान बोटी अशा बाबींचो आस्पाव आसतलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। मिर्शी जंक्शनाचेर येरादारी कळणीचो प्रस्न सरकारान जाता तितल्या बेगीन सुटावो करचो अशी मागणी काँग्रेसीचे सांताक्रूज ब्लॉक अध्यक्ष जॉन नाझारेथ हांणी थळाव्या लोकां वांगडा आयज केला। हे विशीं केंद्रीय रस्तो आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोंय राज्याचे मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत तशेंच मोर हांणी हस्तक्षेप करचो अशे पत्रव्यवहार करून हो प्रस्न सुटावो करचो अशी मागणी तांणी केल्या अशी माहिती नाझारेथ हांणी दिली। येरादारीची कोंडी रोड ट्रॅफिक सिग्नल विथ स्पीड रडार हांगा लावचे अशी मागणी केल्या। ह्या पयली हांगा एआय सिग्नल आशिल्ले आनी रस्त्याची शिस्त मोडप्यांक तालां पडटालो, मात ही यंत्रणा काडिल्ल्यान आतां परत हे संबंदीत प्रस्न उप्रासला, हाका लागून अपघाताचें प्रमाण वाडलां अशें जॉन नाझारेथ हांणी म्हळां। विद्यार्थी विज्ञान मंथन म्हळ्यार व्हीव्हीएम गोवा राज्य पांवड्यावेले शिबीर 2026 बांबोळेच्या केबी हेडगेवार उच्च माध्यमीक विद्यालयांत संपन्न जालें। विज्ञान भारतीच्या मार्गदर्शना खाला विज्ञान मंडळ गोंय आनी गोंय शिक्षण खात्याच्या सहकार्यान हे शिबीर आयोजीत केलें। समारोप सुवाळ्याक एनआयओचो गोयचे मुखेल शास्त्रज्ञ डॉ सुशांत नायक मुखेल सोयरे म्हण हजर आशिल्ले। विज्ञान आनी संशोधनातल्या करियराचेर तांणी विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केले। गोयच्या 4,094 विद्यार्थ्यांनी व्हीव्हीएम परिक्षे खातीर नोंदणी केली, तातूंतल्यान मे 2020 वर्सा जावपी राज्य पांवड्यावेल्या शिबिरा खातीर 164 विद्यार्थ्यांची निवड जाल्ली। ह्या संमेलनाचे संयोजक चंद्रलेखा मिस्त्री हांणी चड माहिती दिली। केपे हांगा 2 दिसांची अखिल भारतीय विद्यार्थी परिशद संघटनेची केंद्रीय कार्य समितीची बसका श्री दामोदर वाणिज्य आनी अर्थशास्त्र महाविद्यालयात जाली। ह्या 2 दिसांच्या 2 परिशदेत अखिल भारतीय विद्यार्थी परिशद संघटनेच्या कार्यकारिणीच्या कामाचो नियाळ घेतलो अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस विरेंद्र सिंग सोलंकी हांणी दिल्या। ह्या चर्चेत राष्ट्रीय एकता अखंडताये विशीं, राष्ट्रीय अंतर्गत सुरक्षा एआयएसआयआर हाचेरूय मार्गदर्शन जालें, तशेंच संघटन नगर प्रांत आनी राष्ट्रीय कार्यकारिणी विशींच्या कामाचो आराखडो हाचेरूय ह्या वेळार भासाभास जाली, तशेंच संघटनेची वांगडी वाडोवपाची मोहीम चालीक लावपाचें थारायलां। हे शिवाय वंदी मातरम अखिल भारतीय विद्यार्थी परिशद सामुहीक वंदी मातरम गायन 23 मार्च-31 मे मेरेन कार्यावळीचे आयोजन करतले। हे शिवाय बिरसा मुंडाच्या 150व्या जयंतीच्या फाटभुयेर कार्यावळी विद्यार्थ्यांचे विचार जाणून घेवपाक हॉस्टेलांत रावपी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून सर्वेक्षण करपाची मोहीम जातली अशी माहिती तांणी ह्या वेळार दिल्या। नेशन बूक ट्रस्ट ऑफ इंडिया आनी लोकमान्य कल्चरल फाउंडेशनाच्या समर्थ फाउंडेशन हांच्या जोडपालवान गोयात पणजी कांपाल मैदानाचेर 4-8 फेब्रुवारी मजगती राष्ट्रीय पांवड्यावेले पुस्तक महोत्सवाचे आयोजन केला अशी माहिती लोकमान्य कल्चरल फाउंडेशनाचे अध्यक्ष किरण ठाकूर हांणी पणजेंत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत आयज दिली। गोयात पयलेच फावट जावपी ह्या पुस्तकाच्या महोत्सवात देशभरातले 250 पुस्तक विकपी वांटो घेतले। ह्या निमतान वाचकांक नामनेच्या लेखकांची पुस्तकां, प्राचीन साहित्य तशेंच कविता, कादंबरी आनी हेर साहित्य वाचपाक मेळपी पुस्तकां उपलब्ध आसतली। महोत्सवाचे उक्तावण गोंय राज्याचे मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जातलें। देशांतल्या वेगवेगळ्या राज्यांत नेशन बूक ट्रस्ट ऑफ इंडिया वतीन अशा पुस्तकांचे प्रदर्शनाचे आयोजन करतात, तशेंच हे पुस्तक प्रदर्शनाक वाचप्या कडल्यान उपाट प्रतिसाद मेळटा अशी माहिती ह्या वेळार दिली। गोंयांतले कोंकणी, मराठी, इंग्लीश लेखकांचे सत्र ह्या वेळार आयोजीत केलां। शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी तशेंच शिक्षक तशेंच पुस्तकप्रेमी वाचक ह्या महोत्सवांत वांटो घेतले। फाटल्या 13 महिन्यांत संस्थेच्या सर्जिकल डिसिप्लीन विभागान 1,000 वयर रोबोटीक शस्त्रक्रिया केल्यात आनी देशांत शस्त्रक्रिया उपचारांत म्हत्वाची उदरगत जाल्या अशें नवी दिल्लीच्या अखिल भारतीय वैजकी विज्ञान संस्थेन सांगलां। आयज पत्रकार परिशदेंत उलयतना शस्त्रक्रिया विशय विभागाचे मुखेली प्राध्यापक सुनील चुंबर हांणी सांगलें की पारंपारीक उक्ते शस्त्रक्रिये परस रोबोटीक शस्त्रक्रिया करून शस्त्रक्रिया उपरांताची वेदना 50% उणी जाता। रोबोटीक प्रक्रिया करपी दुयेंतींक 30% उण्या मोलान हॉस्पिटलांत रावचें पडटा, ताका लागून भलायकी जतनाय खर्च उणो जाता अशें तांणी सांगलें। आगामी सिनियर बायलां एका दिसाच्या करंडक क्रिकेट सर्ती खातीर गोंयचो 17 सदस्य पंगड जाहीर जाला आनी विनवी गुरव पंगडाचें फुडारपण करतले। स्पर्धा झारखंडांतल्या रांचींत 6 फेब्रुवारी सावन जातली। गोंयचो एलिट क गटांत समावेश आसा। प्रमोद भगत आनी सुकांत कदम ह्या भारतीय बॅडमिंटन पटूंनी इजिप्त हांगा सुरू आशिल्ल्या पॅरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेंत घसघशीत यस मेळयले। पणजे वेळेचें नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 30.5 डिग्री सेल्सियस नोंद जालां, तर किमान 18.5 डिग्री सेल्सियस नोंद जालां। राज्यात वातावरण सुकें आनी वतळ आसतलें। आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो। भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांची पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून वेंचणूक झाली. गोव्यात आवाजाचे उल्लंघन केल्यावर गोय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ 1,00,000 रुपये मेरेन दंड घालतले. विद्यार्थी विज्ञान मंथन गोवा राज्य पांवड्यावेले शिबीर 2026 बामोळीच्या केबी हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. आगामी सिनियर बायला एकादशीच्या करंडक क्रिकेट सर्ती खातीर गोयचो 17 सदस्य पंगड जाहीर झाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.